नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे देशात रेल्वे सुविधांच्या कायापालटासह अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून विश्वास व्यक्त. वेव्स परिषदेत 10वे राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कार प्रदान. नवोन्मेष श्रेणीत सांगलीच्या येरला वाणी रेडिओला पहिला पुरस्कार. पाकिस्तान विरोधातल्या धोरणाचा भाग म्हणून भारताकडून आयात आणि टपाल बंदी लागू. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश बंद. वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची चाचणी नीट परीक्षा आज. राज्यात 35 शहरांमध्ये 2,79,000 विद्यार्थी. आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या 10 विद्यार्थ्यांची इस्रोला अभ्यास सहलीसाठी निवड. आता सविस्तर बातम्या. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे देशात रेल्वे सुविधांचा कायापालट होणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत काल वांद्रे कुर्ला संकुलातल्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जागेला वैष्णव यांनी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अभियंते आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. दरम्यान प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करू शकतो असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले,
भारत मीडिया और एंटरटेनमेंट में ग्लोबल लीडरशिप लेने की ताकत रखता है. इंडिया कैन टेक द ग्लोबल लीडरशिप इन द वर्ल्ड ऑफ मीडिया एंड एंटरटेनमेंट. दैट इज द काइंड ऑफ टैलेंट वी हैव, अ बिलियन प्लस टैलेंट एंड 5000 इयर्स ओल्ड सिविलाइजेशन, बिलियंस ऑफ स्टोरीज टू टेल. So the steps that we have taken here are the first steps, and now we need to build upon it. And I am very happy that practically every senior executive who has met in the last 2 days, they have all shown appreciation for this step.
गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसह 7 आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी काल वेव्स 2025 परिषदेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी बरोबर सामंजस्य करार केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. कम्युनिटी रेडिओच्या देशभरात सुरू असलेल्या कार्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी प्रशंसा केली आहे. ते काल वेव्स परिषदेत कम्युनिटी रेडिओच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. सर्व कम्युनिटी रेडिओ काही उद्दिष्टांनी चालवली जात असून त्यामुळे आपल्या परंपरांना प्रोत्साहन मिळत असल्याचं ते म्हणाले. यापुढील काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून जास्तीत जास्त समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ यांनी प्रयत्न करावेत असं आवाहनही मुरुगन यांनी यावेळी केलं. 10व्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कारांचं वितरण मुरुगन यांच्या हस्ते झालं. नवोन्मेष श्रेणीत राज्यातल्या येरला वाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. जत तालुका परिसरात ऐकू येणाऱ्या या कम्युनिटी रेडिओने बालविवाह आणि इतर कुप्रथांबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला होता. या रेडिओनं आतापर्यंत मिळवलेला हा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे. माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी या कार्यक्रमात बोलताना कम्युनिटी रेडिओच्या कामकाजातून समर्पण आणि वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं मत व्यक्त केलं. दरम्यान काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलताना जाजू यांनी वेव्स बाजार 2025 मधून हजारो कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती झाल्याचं सांगितलं. उच्च श्रेणीतल्या कंपन्या वेव्स बाजारमध्ये सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. वेव्स परिषदेचा आज समारोप होणार आहे. गोव्यात शिरगाव इथं दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. शिरगाव इथं लईराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन 6 जणांचा मृत्यू झाला तर 80 जण जखमी झाले. काल पहाटे देवळाच्या आवारात निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याच्या पारंपरिक कार्यक्रमादरम्यान भाविकांमध्ये अचानक गोंधळ उडाल्याने ही घटना घडली. जखमींना म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या जखमींची विचारपूस केली. तसंच त्यांच्या उपचारांचा पूर्ण खर्च सरकारतर्फे केला जाईल असं जाहीर केलं. पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारतानं पाकिस्तानकडून आयात बंद केली आहे. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निर्यात झालेल्या किंवा वाटेत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातल्याची अधिसूचना परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं जारी केली आहे. यातून सूट मिळवायची असल्यास सरकारची वेगळी परवानगी घ्यावी लागेल असं अधिसूचनेत म्हटलं आहे. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश नसेल असं बंदर नौकानयन आणि जलमार्ग वाहतूक मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. पाकिस्तानातून हवाई, सागरी किंवा खुष्कीच्या मार्गाने टपाल आणि पार्सल आणणं दूरसंचार मंत्रालयानं थांबवलं असून भारतातूनही पाकिस्तानात टपाल किंवा पार्सलही जाणार नाही असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची चाचणी नीट परीक्षा आज होणार आहे. राज्यात 35 शहरांमध्ये 2,79,000 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं 49 केंद्रांवर 19,500 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. प्रशासनानं केलेल्या सज्जतेचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल आढावा घेतला. प्रत्येक परीक्षा केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याने जोडलेलं असून प्रत्येक परीक्षार्थीची तपासणी केली जाईल. कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कुणीही सोबत बाळगणार नाही याची खातरजमा केली जाणार असून दुपारची वेळ असल्याने विद्यार्थ्यांसाठी उन्हापासून बचाव करण्याची व्यवस्था केली जाईल. तसंच प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक वैद्यकीय पथक तैनात असेल अशी माहिती स्वामी यांनी दिली. लातूर जिल्ह्यात विविध 51 उपकेंद्रावर नीट परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर आणि परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. नांदेड जिल्ह्यात 56 उपकेंद्रावर जवळपास 20,000 विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत. जातीनिहाय जनगणना ही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना निधी देण्यासाठी उपयोगी असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यात पक्षाच्या विस्तारासाठी बैठका घेण्यात येत असून सर्वांच्या सहमतीनं योग्य निर्णय घेतले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या पाकिस्तानविरोधी कारवाईला पूर्ण पाठिंबा असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. सांगली जिल्ह्यात मिरज विद्यार्थी संघाच्या शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेला काल विद्यावाचस्पती शंकरराव अभ्यंकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ तारा बवाळकर, मिरज विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ मुकुंद पाठक यांच्यासह रसिक मोठ्या संख्येनं या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. 17 मे पर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेत यंदा 16 व्याख्यानं होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले 10 विद्यार्थी बंगळुरू इथं भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला भेट देण्यासाठी जाणार आहेत. या दौऱ्याची निवड चाचणी म्हणून 7वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची स्मार्ट स्टुडंट परीक्षा घेण्यात आली. यातून निवड झालेल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये महापालिकेच्या हर्सूल इथल्या शाळेचे कोमल गायकवाड, क्षितिज कांबळे आणि श्रावण लोखंडे या 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षिका सविता बांबर्डे यांनी या चाचणीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत तसंच उपायुक्त अंकुश पांढरे यांनी या विद्यार्थ्यांचं तसंच शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे. धुळे पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं बीड जिल्ह्यातल्या चोरट्यांच्या टोळीला अटक केली आहे. खिडकी गँग म्हणून कुप्रसिद्ध असलेली ही टोळी खिडक्यांना लावलेली लोखंडी जाळी काढून घरात घुसून चोऱ्या करत असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्याकडून 5 मोबाईल, 1 चारचाकी आणि इतर साहित्यासह चोरी केलेले 11,33,000 रुपयांचे दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले असून 5 जणांच्या या टोळीतल्या प्रत्येकावर राज्यभरात 30 पेक्षाही अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या रोजगार मेळाव्यात काल दुपारपर्यंत 3,000 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. जिल्हा पोलीस मुख्यालयात झालेल्या या मेळाव्यासाठी 11,000 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. देशभरातल्या 96 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मेळाव्यात मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली. मुंबईत सुरू असलेल्या वेव्ह्ज परिषदेच्या पार्श्वभूमीवर धाराशिव इथं आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा, मीडिया आणि अर्थविषयक चर्चासत्र तसंच लोककलांचं सादरीकरण होणार आहे. हवामान. राज्यात काल सर्वात जास्त 44.9 अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 42.2, धाराशिव इथं 42.6, बीड इथं 42.8 तर परभणी इथं 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे देशात रेल्वे सुविधांच्या कायापालटासह अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून विश्वास व्यक्त. वेव्ज परिषदेत 10वे राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कार प्रदान. नवोन्मेष श्रेणीत सांगलीच्या येरला वाणी रेडिओला पहिला पुरस्कार. वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची चाचणी नीट परीक्षा आज. राज्यात 35 शहरांमध्ये 2,79,000 विद्यार्थी आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या 10 विद्यार्थ्यांची इस्रोला अभ्यास सहलीसाठी निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.